ओम शांती। शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। धर्म आणि देशासाठी प्राण घेतल हाती। खरोखरच ह्या कवितेच्या ओळीमध्ये किती शक्ती भरलेली आहे। आपण म्हणाल आता बरं ही आपली काव्यपंक्ती आपणास आठवली, त्याला कारणही तेच आहे। कारण दिवसेंदिवस वाढत निघालेली जी भीती आहे, भय आहे, त्या भयापासून कसं मुक्त व्हायचं, त्यासाठी निर्भयतेची शक्ती कशी आपण आपल्या जीवनामध्ये वापरावी हे आज आपण पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला मग ती छोटी असो, मोठी असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, कुणी असो, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची भीती ही आहे। अगदी हजारात एखादी व्यक्ती मिळेल आपल्याला की ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची कशाची भीती नाही आहे। जर आम्ही आपल्याला विचारलं काय हो आपणास कशाची भीती वाटते का, तर निश्चितपणे आपल्या मनपटलावरती ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ती गोष्ट जरूर येईल। मग कोणत्या कोणत्या गोष्टींची भीती वाटते आणि भीती म्हणजे काय आहे, किंवा भीतीची आपल्या शरीरावरती, मनावरती, आपल्या अवस्थेवरती काय परिणाम होणार आहेत, होतात, आणि त्याच्यावरती मॅनेजमेंट काय आहे, कशा पद्धतीनं आपण या भीतीला पळवून लावलं पाहिजे हे आज आपण बघूया। वेगवेगळ्या प्रकारची भीती माणसाच्या मनामध्ये असती। भीती म्हणजे एक प्रकारे अनाहतपणे आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची लागलेली ही चाहूल असती की आता काहीतरी वाईट घडणार आहे, किंवा आता काहीतरी आपल्या मनाच्या विरोधात घडणार आहे, नुकसानकारक घडणार आहे, आणि त्याची जी अनामिक भीती आपल्या मनपटलामध्ये दडलेली असती ती एक वेगळंच रूप धारण करत असते। कुणाला व्यक्तीची भीती असते। पहा आज जंगलामध्ये हत्ती जे प्रचंड महाकाय हत्ती असतात, कळपामध्ये राहतात किंवा झुंडामध्ये राहतात, परंतु जो सिंह आहे तो सिंह मात्र कधीही आपण कळपामध्ये बघत नाही, कारण तो सिंह स्वतःला त्या जंगलाचा बादशाह समजत असतो। मी कोण आहे तर या जंगलाचा राजा आहे, बादशाह आहे। केवळ हा विचारच त्याला एवढा शक्तिशाली बनवून जातो की त्याला कोणत्याही प्रकारे कळपाची गरज लागत नाही। मग आपल्याला काय वाटतं, आपण हत्ती आहोत की सिंह आहोत? प्रत्येकाला वाटेल की मी माझ्या जीवनाचा सिंह आहे, टायगर आहे, वाघ आहे किंवा लायन आहे, प्रत्येकाला वाटतं। परंतु ज्यावेळेला परिस्थिती त्याच्या पुढे येत असतात त्यावेळेला तो शेर बकरी होतो की एखादा शेर होतो हे आपणच आपल्याला पडताळून पाहायचं आहे। एखाद्या म्हणतो आपण की वाघ वाघाला कधी घाबरत नाही, सिंह सिंहाला कधी घाबरत नाही, पण माणूस मात्र माणसाला किती घाबरतो। मग ते वडिलांच्या रूपामध्ये माणूस असेल, टीचरच्या रूपामध्ये असेल, किंवा देणेकऱ्याच्या रूपामध्ये असेल, किंवा पोलिसाच्या रूपामध्ये तो माणूस असेल, न्यायाधीशाच्या रूपामध्ये असेल, किंवा एखाद्या गुंडाच्या रूपामध्ये तो माणूस असेल, अशा व्यक्तीनं पाहिल्यानंतर भीती वाटण्याचं साहजिकच कारण आहे। परंतु भीतीमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत। एक आहे की जी भीती नुकसानकारक आहे, आणि दुसरी भीती आहे की जी आपल्याला मोठ्यांच्या बद्दल आदरयुक्त भीती ठेवायला शिकवते। आदरयुक्त भीती जी आहे त्याच्यामध्ये नुकसान नाहीये, उलट आपण त्या मोठ्या व्यक्तींच्या बद्दल रिस्पेक्ट, रिगार्ड, सन्मानाची भावना आपल्या मनामध्ये, आदराची भावना मनामध्ये जपतो। त्यावेळेला ती व्यक्ती मनाच्या विरोधात किंवा एखाद्या मोठ्या वरिष्ठांच्या विरोधात काही करायला जात नाही, कारण तिला अगदीच विश्वास असतो त्या व्यक्तीबद्दल, आणि विश्वासपूर्ण भीती असते की नाही ही व्यक्ती खूप चांगली आहे आणि आपल्या कल्याणासाठी तिचं कुठलंही काम असतं। कारण ज्यावेळेला शिक्षक आपल्याला ओरडत असतात किंवा आपल्याला काही सजा देतात, आपण म्हणू शकत नाहीये की असं काय केलं यांनी, कारण आपण सुधरावं, चांगले मार्क्स काढावेत किंवा आपली जीवनामध्ये सुधारणा व्हावी हेच ह्या मोठ्या वरिष्ठांच्या कडून आपली अपेक्षा असते किंवा आपल्याकडून त्यांची ही अपेक्षा असते, आणि ती अपेक्षा आपल्याला पूर्तता करावी लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे काही काही लोकांना भीती वाटते ती प्राण्यांची वाटते. प्राणी त्याच्यामध्ये मग अगदी वाघ घ्या. मी सुद्धा अगदी निश्चिंतपणे आता या स्टुडिओ मध्ये बसून लेक्चर देत आहे, कारण मला इथे कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे. पण अचानक जर टायगर आला इथे किंवा एखादा स्नेक आला, एखादा साप आला, तर जरूर आपल्याला ही भीती वाटेल. आणि त्या भीतीमध्ये विशेष करून इतका घाम सुटेल आपल्याला, आपल्या शरीराला बस पळताभोळी थोडी होईल आपली. दुसरी गोष्ट आपण पहा की अगदी हे मोठे मोठे प्राणी जर सोडले, अगदी छोटे छोटे काही काही लोकांना तर एखाद्या विंचवाची भीती वाटेल किंवा एखाद्या कॉक्रोचची झुराची भीती वाटते, कुणाला पालीची भीती वाटते, कुणाला ढेकणाची भीती वाटते, कुणाला कशाची, कुणाला कशाची. आता ही भीती जी आहे ती साहजिकच आपल्याला अचानकपणे एखादी गोष्ट पुढे आली की भीती वाटण्याचं कारण आहे. परंतु हे छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं हे ठीक नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे काही काही लोक पाण्याला घाबरतात. आम्ही एक केस बघितलेली आहे की त्यांच्या घरात सगळे पोहणारे पट्टीची पोहणारे आहेत, परंतु ती व्यक्ती मात्र पोहत नाही आहे किंवा पाण्याला घाबरते, याला कारण काय आहे? आता सुद्धा तिला पोहायला जा म्हटलं तर ती व्यक्ती जात नाहीये, कारण तिचं एक म्हणणं असं पडतं की मला असं वाटतं की मागचा माझा मागच्या जन्मातला डेथ जो आहे तो पाण्यामध्ये बुडून झालेला आहे, म्हणून मला असं वाटतं की आता मला पाण्याची खूप भीती. कारण ह्या जन्मामध्ये काहीच अशा काही दुर्घटना पाण्याबरोबर त्याच्या झालेल्या नसताना सुद्धा ती व्यक्ती पाण्याला खूप घाबरते. काही काही व्यक्ती अग्नीला घाबरतात, जाळाला घाबरतात, काही व्यक्ती वाऱ्याला घाबरतात, काही व्यक्ती सागराला घाबरतात. प्रत्येकाची जी घाबरण्याची टेंडन्सी आहे ती वेगवेगळी आहे. काही व्यक्ती मृत्यूला घाबरतात की आता माझा मृत्यू झाला तर काय व्हायचं. परंतु आपण पाहूया की खरोखरच मृत्यूला घाबरण्याचं कारण आहे का? कारण मृत्यू ही अशी चीज आहे की नवीन जन्म घ्यायचा आहे तर नवीन जन्माचं एक सुंदर उद्घाटन म्हणजे हा मृत्यू असतो, किंवा नवीन जीवनाचं एक पहिलं पान असतं हे मृत्यू. तरी या मृत्यूला घाबरण्याचं काही कारण नसतं, उलट हे सत्य आणि शाश्वत आहे जे तुम्हा सर्वांनाच प्रत्येक मानवाला हे स्वीकार करावंच लागेल की जन्म ज्या ठिकाणी आपण जिथे घेतलेला आहे मृत्यू सुद्धा अटळ आहे. अर्थात एक वस्त्र सोडून आपण दुसरं वस्त्र परिधान करतो, नवीन वस्त्र घालतो त्यावेळेला तर एकदमच खुश असतो आपण, त्याचप्रमाणे एक आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करते आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो, की ज्या मृत्यूमध्ये ड्रेस आणि ऍड्रेस फक्त चेंज झालेला असतो. ड्रेस म्हणजे शरीर. आता जर स्त्रीच असेल, पुन्हा पुरुषाच असेल, हे ड्रेस झालं आणि ऍड्रेस अर्थात पत्ता. आज भारतात आहे, उद्या समजा डेथ झाल्यानंतर त्याचा जन्म जर लंडन मध्ये झाला असेल तर ऍड्रेस चेंज झालेला आहे. तर मृत्यूला सुद्धा काही लोक घाबरतात. आता आपण पाहूया की ह्या घाबरण्यामुळे आपल्या शरीरावरती काही इफेक्ट होतात का? भरपूर इफेक्ट होतात. जसं आता सांगितलं की एखादी दोरी आहे आणि दोरी अंधारामध्ये दोरी आपण पाहिली तर आपल्याला असं वाटतं की नाही नाही इथे साप आहे की काय, आणि साप पाहिल्यानंतर जी आपली काही घाबरगुंडी उडेल सेम तसंच तीच सिच्युएशन आपल्या शरीराची, तीच प्रतिक्रिया आपल्या शरीरामार्फत आपल्याला दिसून येईल ती साधी एखादी दोरी बघितल्यानंतर. एक तरी पहिली गोष्ट म्हणजे भीती हा प्रकार म्हणजे वैचारिक पातळीवर मनामध्येच आपल्या एक प्रकारे अशी एक दडपणाची भावना निर्माण होते किंवा नुकसानकारक भीती आपल्याला वाटत असते मनामध्येच, त्यामुळं आंतरिक दृष्टिकोनातून आपण खूप डाऊन होतो, मनाची शक्ती खूप डाऊन होऊन जाते, कमी होते, आत्मविश्वास कमी होतो, दुर्बलता यायला लागते मनाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्वस्थ वाटायला लागते, एखाद्या गोष्टीची भीती वाटायला अस्वस्थता वाटते. आता आपण पाहूया की विशेष करून तिसरी गोष्ट जर कुठली असेल तर या शरीरावरती हातपाय थरथर कापणं म्हणा, घाम दरदरून फुटणं, ब्लड प्रेशर वाढणं, हार्टबीट्स वाढणं, किंवा जे श्वासाची गती आहे ती सुद्धा स्थिर होत नाहीये, ती श्वासाची गती सुद्धा वाढलेली असते, आणि हेडेक आहे, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची जी काही निर्णय क्षमता आहे ती पण एकदम डाऊन होऊन जाते. आपण काय करायचं काय नाही करायचं काही समजत नाहीये तिला. आणि अशा पद्धतीनं शरीरावरती जे इफेक्ट होत आहेत त्याचे, विशेष करून जर आपण पाहिलात की आपली जी किडन्या आहेत, दोन किडनी आहे, त्या किडनीवरती जे ऍड्रिनॅलिन नावाची ग्रंथी आहे तर त्या ग्रंथीमधून ऍड्रिनल नावाची ग्रंथी, त्याच्यातून ऍड्रिनॅलिन नावाचं जे काही हार्मोन आहे जे काही संप्रेरक आहे, जे स्रवत असतं आणि त्याचंही प्रमाण वाढतं, आणि त्याचबरोबर फॅटी ऍसिड किंवा शराब जे आपल्या रक्तामध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचंही प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे अनेकांनी लोकांना पेप्टिक अल्सर सारखे रोग होण्याचे चान्सेस असतात, अर्थात ज्याला आपण आम्लपित्त म्हणतो. तर अशा पद्धतीनं भीती जी आहे, त्या भीतीचे अनेक अनेक कारण आहेत. काही काही लोक भीतीमध्ये सुद्धा भीती वाटल्यानंतर घाबरून बरळतात, काही काहींची बोबडी वळते, काही काही बोलताच येत नाही, ज्याला आपण दातखिळी बसणं म्हणतो. तर हे किंवा ओरडणं, मोठमोठ्याने ओरडणं, साधा आता पुढे एखादी पाल जरी आली तरी मोठ्यानं ओरडायचं, आणि जेणेकरून मानसिक संतुलन सगळ्यांचं, आपल्या बरोबर सगळ्यांचंच बिघडून जाईल. तर अशा पद्धतीनं भीतीमुळे एकतरी शारीरिक तर प्रॉब्लेम्स आहेतच, आणि त्याचबरोबर काही काही लोकांना तर लघुशंका खूपच होत असतात, अर्थात वारंवार आपल्याला लघुशंकेला जावं लागतं, कारण भीती एक प्रकारची मनामध्ये दडपली गेलेली आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर आणखी पॅरालिसिस सारखी अटॅक सुद्धा येण्याचे चान्सेस अशा पेशंट्सना जास्त असतात. तर ही जी भीती आहे, ह्या भीतीसाठी डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही घाबरू नका, तुम्ही स्वतःला रिलॅक्स ठेवा, तुम्ही कुणाला घाबरता ते बघा, त्या व्यक्तीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीची तुम्हाला वारंवार भीती वाटते त्या व्यक्तीच्या पुढे जा, तुम्ही अगदी निडरपणे त्या व्यक्तीशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. थोडं एका दुसरे स्माइल पण द्या त्या व्यक्तीला, जरी त्या व्यक्तीला तुम्हाला रिटर्न नाही दिलं तरी सुद्धा तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, आणि स्वतःला हलकं ठेवा, लाईट ठेवा. आता आपण विशेष करून ह्या निर्भयतेच्या शक्तीसाठी आपण बघूया की ओरिजिनली मी आपण सांगत आलेले आहे की जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचं मूळ कारण आहे सोल बॉडी कॉन्शियस स्टेज, अर्थात देह अभिमानी अवस्था. परंतु याला सोल्युशन ही हे आहे की सोल कॉन्शियस स्टेज, अर्थात स्वतःला आत्मा समजणं. तर आत्मनिश्चय केल्यामुळे मी अजर अमर अविनाशी आत्मा आहे, तर मृत्यूचं मला भय 100% नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी कुणाकुणाला भांडण्याची पण भीती वाटते, भांडण लावलं तर काय व्हायचं, कसं होणार, भांडण तरी का लागतं, कारण आपण एकमेकांना समजून घेत नाही म्हणून. तर एखाद्या व्यक्तीचा पारा जर चढलेला असेल तर आपण आपली लेवल जे आहे ते डाऊन केलेली चांगली आहे, कारण तक्रार दिली तर आपल्यालाच नुकसान आहे. दुसरी गोष्ट, एक चूप सौ सुख, जर आपण हे महावाक्य लक्षात ठेवलं, एक चूप सौ सुख हे जर महावाक्य लक्षात ठेवलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होईल. तर विशेष करून म्हटलं गेलेलं आहे या निर्भयतेबद्दल, ज्याच्यामध्ये भीती नाही आहे, याला इंग्लिशमध्ये आपण फिअरलेस म्हणतो की भीती नाही आहे. तर ह्याचं थोडस इंग्लिशमध्ये जर शब्दांचं अवलोकन केलं, अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की एफ फॉर फेथफुल. जर आपण आपल्या घरातल्या व्यक्तींशी, आपल्या ऑफिसरशी, आपल्या संबंधामध्ये येणाऱ्या व्यक्तींशी जर आपण विश्वासपात्र असू, मोठ्यांशी सुद्धा जर विश्वासपात्र असू आपण, तर भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. परंतु जर तिथेच कुठे गोंधळ असेल संबंधामध्ये, तरी सुद्धा भीती वाटण्याचे खूप कारण आहेत, खूप चान्सेस आहेत त्या ठिकाणी. नंतर दुसरी गोष्ट आहे ई फॉर इगोलेस. हा नम्रता युक्त व्यवहार जर आपण करत राहिलो मोठ्यांशी किंवा इतरांशी, त्यावेळेला सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारे अनावी भीती वाटणार नाही आहे. तिसरी गोष्ट आहे ए फॉर अॅक्युरेट अलर्ट. आपण आपल्या कामामध्ये अॅक्युरेसी जर दाखवत राहिलो, वेळच्या वेळी जर कामं करत राहिलो, तर आपल्याला कुणाचीच कसलीच भीती वाटण्याचं कारण नाही आहे. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात जबाबदारी. प्रत्येकानं जर आपापली जबाबदारी उचलली, घरातल्या व्यक्तीनं, ऑफिसमध्ये सुद्धा प्रत्येकानं जबाबदारीने जर काम केलं, कुठल्याही प्रकारे टाळाटाळ करण्याची भावना, कामामध्ये टाळाटाळ करणे, केलं नाही केलं, किंवा एखाद्याला दुःख देण्याची कार्य ते करणं, तर अशा ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे भीतीही वाटत राहते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबल, अर्थात स्वतः मी एक जबाबदार नागरिक आहे, जैसा कर्म मैं करूंगा मुझे देख और करेंगे, ही जर भावना आपण जोपासली तर प्रत्येक जण विशेष करून स्वतःला एक आयडियल व्यक्ती समजायला लागेल. कारण म्हटलं गेलेलं आहे की इफ आय एम रॉंग करेक्ट मी, जर मी चुकीचं करत असेल तर मला करेक्ट करा, अँड इफ आय एम अ करेक्ट फॉलो मी, जर मी करेक्ट असेन, मी जर योग्य असेन तर मला तुम्ही फॉलो अवश्य करा. तर अशा पद्धतीनं जर आम्हाला भीती आमच्या मनातली घालवायची असेल, तर थोडस ह्या शब्दामध्ये दडलेल्या चांगल्या गुणांचा जर आपण अभ्यास केला, एल फॉर लव अँड लॉ, दोन्हीचा पण आम्हाला बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये लवफुल पण राहिलंच पाहिजे आणि लॉफुल पण राहिलं पाहिजे. एल ई डबल एस ई फॉर इटिक्वेट, अर्थात इटिक्वेट अर्थात शिष्टाचार. शिष्टाचार प्रत्येक ठिकाणी जपणं गरजेचं आहे. एखादं काम झाल्यानंतर थँक्यू म्हणणं गरजेचं आहे, किंवा एखादी मिस्टेक झाल्यानंतर सॉरी म्हणणंही तेवढंच आवश्यक आहे, आणि रिअलाइज करून सॉरी म्हणणं गरजेचं आहे. केवळ वरच्यावर सॉरी म्हटलं की त्या व्यक्तीला समजतं की एक फॉर्मॅलिटी म्हणून ही व्यक्ती सॉरी म्हणतेय, परंतु आतमध्ये तिने आपली मिस्टेक कबूल केलेली नाहीये, असं होतं कामाने. नंतर एस हे वर्ड येतं, एस फॉर सर्व्हिसेबल. आपण एक सेवाधारी दृष्टिकोनातून जर राहिलो, तुम्ही बघाल की वीर हनुमान सुद्धा ज्या वेळेला रावणाकडे गेला, रावण रावणासारखा हा राक्षस जो की सीतेला पळवून नेलाय, किंवा जे काही रामायण त्याने घडवलं, परंतु आपणास माहित आहे की हा हनुमान सुद्धा एक सेवाधारी सेवक स्वतःला समजत असल्यामुळे प्रचंड एवढी शक्ती होती त्याच्यामध्ये की तो बिलकुल रावणाला जरा सुद्धा घाबरला नाही. आपण म्हणू आमचा एक वेळ रावण बरा, परंतु ही व्यक्ती नको आहे, नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी दोष असतातच, परंतु आम्हाला आता दोष पाहायचे नाहीयेत, कारण आम्हाला आमचं जीवन जे आहे ते नंबर वन घडवायचं आहे. आणि त्यासाठी जीवन चांगलं घडवण्यासाठी नंबर वन क्वालिटीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडेच आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्या थर्ड क्लास व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला नुकसान होतं, त्यांच्याकडे आपल्याला डोंट केअर करण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि दुसरं जे वर्ड येतं ते एस येतं, एस फॉर सरेंडर ऑर सॅक्रिफाईस, अर्थात पूर्णपणे त्यागी वृत्ती, समर्पित भावना. आणि समर्पित भावनेनं सुद्धा इतकं काम होऊन जातं की पहा, आज आपण बघतो की अनेक अनेक संतांची कामं आपण ऐकलेली आहेत की देवाने केलेली आहेत. मग आज ह्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये आमची कामं परमेश्वर करणार नाही का? करू शकतो, परंतु आमच्यामध्ये त्या संतांच्या इतपत समर्पित भावना, ज्याला आपण समर्पण भाव म्हणतो, तो नाहीये. कारण कुठलंही काम करायचं झालं, एका ठिकाणी असंच झालं, एक महाराज शिष्याला सांगून जातात की एवढं मोठं जे कॅम्पस आहे ना आपला हा सगळा आश्रमाचा, तो एकट्याने सांभाळायचा आहे. बरं, आता या ठिकाणी आम्ही जे काही 5-6 शिष्य किंवा गुरु वगैरे हे आहेत, हे सगळे जाणार आहेत बाहेर गावी, आणि 2 दिवस तुला हे सांभाळावं लागणार आहे. मग घरा मग याच्यामध्ये जेवण बनवणं किंवा सफाई ठेवणं, कपड्याची सफाई करणं वगैरे वगैरे, पाणी घालणं वगैरे, ही सगळी कामं तुला करावी लागणार आहेत. आणि असं म्हटल्यानंतर तो शिष्य म्हटला की हाजी, मी हे काम जरूर करेन. आणि ज्या दिवशी तिसऱ्या दिवशी हे सगळे रिटर्न आले आणि त्यांनी बघितलं की इतकं चकाचक आश्रम आहे, स्वच्छ आहे, त्यांनी विचारलं अरे एवढं काम, सगळ्यांची कामं तू बाकी कसं काय केलंस रे? तर त्यांना सांगितलं की पहिल्यांदा सुरुवातीला मला भीती वाटली की आपण हे एकटं कसं करायचं, परंतु मी काय केलं, माझ्या कामाचं डिस्ट्रीब्युशन करून टाकलं. कसं बघा, श्रीरामाला सांगितलं मी की तू काय करायचं, पाणी घालायचं सगळ्या झाडांना, त्याच्यावर ती ड्युटी मी सोपवून टाकली. आणि हनुमानाला मी सांगितलं की तू कचरा काढायचा सगळा ना. त्यानंतर तिसऱ्या देवाला सांगितलं, विठ्ठलाला मी सांगितलं की तू स्वयंपाक बनवायचा. तर प्रत्येक देवाला मी आपापली त्यांची त्यांची कामं वाटून दिलं, मी रिलॅक्स राहिलो. आता तुम्ही म्हणाल की काय खरोखर असे देव येऊन कामं करून गेले असतील काय? नाही, कामं तर त्या व्यक्तीनंच केलेली आहेत, त्या शिष्यानंच ती कामं केलेली आहेत. परंतु जे काही त्याच्यावरती जी जबाबदारी येऊन पडली जास्त, त्या जबाबदारीला न घाबरता पण अतिशय सहज रूपानं ती जबाबदारी त्याने स्वीकारली, रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली. आणि स्वीकारल्यामुळे समर्पित भावनेनं त्यानं काय केलं, काम करायला सुरुवात केली. आणि याचा रिझल्ट असा झाला की 2 दिवस अगदी विदाउट एनी टेन्शन त्यानं ते काम करून दाखवलं. तर अशा पद्धतीने आपण बघूया की एक वाक्य सुद्धा आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे की जो डर गया ओ मर गया, जो घाबरला तो मेला. खरोखरच मेला का? अर्थात सुरुवातीला तो मानसिक दृष्ट्या खचलेला असतो, आणि मग मानसिक दृष्ट्या खचलेली व्यक्ती शारीरिक दृष्ट्या खचायला अवघड जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच भीतीबद्दल अनेक अनेक लोकांनी जे उद्गार काढले ते जर आपण आपल्या मनात जर ठेवले, किंवा एक्झाम्पल्स जर आपण मनामध्ये ठेवले, तर कोणत्याही प्रकारची आपल्याला भीती वाटणार नाही. कारण आमच्या विद्यालयात जानकी दादी त्या नेहमी सांगतात की जो डरना भी नाही है किसी को और डराना भी नाही है. आपण स्वतःही घाबरायचं नाहीये कुणाला, आणि इतरांना पण घाबरवायचं नाहीये. तर ही ताकद जी आहे, घाबरायचं पण नाही आणि घाबरवायचं पण नाहीये, ही जी शक्ती आहे ती आत्मशक्तीमुळेच आपल्याला मिळत असते. एक उदाहरण आपल्याला माहित आहे की महात्मा गांधी ज्या वेळेला सुरुवातीलाच कोर्टामध्ये केस खेळण्यासाठी गेलेले होते, आणि बघितलं काही जण बोलता पण येईना, अगदी चक्कर यायला लागली, पाय हात पाय थरथर कापायला लागले, आणि त्याला त्याने सांगितलं की मी काही वगैरे करू शकत नाही. परंतु अशी व्यक्ती सुद्धा ज्यावेळेला प्रॅक्टिस करते बोलण्याची, त्यावेळेला ती राष्ट्रपिता बनू शकते. जर आपण ही भीती आपल्या मनात काढूनच नाही टाकली तर आपण पुढे जाणार कसं. पंडित जवाहरलाल नेहरू जे आमच्या भारताचे पंतप्रधान होते, त्यांना सुद्धा ज्या केम्ब्रिज विश्वविद्यालयामध्ये ते स्टडी करण्यासाठी राहिलेले होते, त्याला सुद्धा आठवड्यातला एक वार सगळ्यांनी भाषण करण्याचा ठरलेला होता. परंतु यांच्यावरती ज्या वेळेला वेळ यायची भाषण करण्याची, त्यावेळेला ते भाषण करायचे नाहीत. जी काही पेनल्टी असायची ते स्वीकार करायची, पेनल्टी भरायची ते, परंतु कधी लेक्चर द्यायचे नाहीत, घाबरायचे, स्टेजवर येण्यासाठी घाबरायचे. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीला आपण वारंवार करत गेलो तर ती आपली भीती निश्चित स्वरूपामध्ये निघून जाईल. एके दिवशी एका वक्त्याला एक श्रोता अतिशय सुंदर प्रश्न विचारतो, परंतु तो जो वक्ता असतो इतका भडकतो त्या श्रोत्यावर, तो म्हणतो असले फालतू प्रश्न मला विचारायचे नाहीत. तेव्हापासून तो श्रोता विचार करतो की आजपासून आपण कुणालाही प्रश्न विचारायचे नाहीत, कारण असे लोक भडकतात आपल्यावर, प्रश्न विचारणं ठीक नाहीये. परंतु त्या वक्त्यालाच त्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं, त्यामुळे तो भडकलेला होता. जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर निर्भयतेने तुम्ही प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% मिळतीलच. दुसरी गोष्ट, झाशीची राणी लक्ष्मीबाई एक निर्भयतेचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कोणत्याही प्रकारची भीती त्यांनी मनामध्ये बाळगलेली नव्हती, आणि म्हणूनच मेरी झाशी नही दुंगी ही ललकार त्यांनी केलेली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झाशीला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग आज आमच्याच भारत देशामध्ये ही जर अनेक अनेक उदाहरणं असतील, त्याच भारत देशातील आम्ही भारतवासी आहोत, मग आम्हाला भीती कशाची आणि का वाटते.